पाठ 9, स्वाध्याय 9-3। रिक्षा स्टँडवरची एक दुपार।
दादा, या गब्बरला थोडी माहिती हवीय।
बोल ना, काय झालं?
मला नवीन रिक्षा घ्यायचीय, त्यासाठी काय काय लागेल?
सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पैसे हवेत, आणि मग लायसन्स। ते आहे का तुझ्याकडे?
चेष्टा करता काय दादा, पैसे लागतात हे काय सांगायला हवं? पैसे तर हवेतच, मी बँकेकडून लोन घेणार आहे।
ठीक आहे, उद्या माझ्यासोबत चल, आपण आधी रिक्षा बघूया। तुला त्यातली एखादी आवडली तर बोलणी करूया। कोणती रिक्षा घेणार आहेस तू, सूर्याची की बादलची?
मी तर सूर्याची घेणार दादा।
बर, रिक्षा घ्यायला काही कागदपत्र सुद्धा हवीत, त्यांची नावं मी तुला SMS करतो।
ठीक आहे दादा, मग मी तुम्हाला संध्याकाळी भेटतो। थँक्यू।